नमस्कार, मी प्रमोद खोत. मराठी कथा या पॉडकास्ट चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. या पॉडकास्ट चॅनलवरून तुम्हाला रोज नवीन नवीन माहिती मिळवून देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तरी कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन एपिसोडबद्दल सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवा. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोरवीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वातंत्र्य करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोरवीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतभूमीचा एक तळपता सूर्य होता. त्यांचे वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरचा आपसुकच त्यांच्याशी आणि पुढे स्वातंत्र्यलढ्याशी जोडला जाई. नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे. म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती. अशा या भारताच्या महान क्रांतिकाराविषयी आज काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. 23 जानेवारी 1887 रोजी कटकमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते बंडखोर वृत्तीचे होते. नेताजींनी 8 भावंडे होती. त्यांचा क्रमांक 9 होता. त्यांना शालेय जीवनातच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या 15व्या वर्षी नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले, पण त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले. कॉलेजमध्ये असताना एकदा इंग्रजी शिकणाऱ्या शिक्षकाने भारतीयांना दुषणे दिली. नेताजींनी त्या क्षणी उभे राहून शिक्षकाला गप्प केले आणि भारत आणि भारतीयांविरोधात काहीही बरळण्याचा जाब विचारला आणि संप पुकारला. या कृत्रिमेने त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. 1921 इंग्लंडला जाऊन नेताजींनी इंडियन सिव्हिल एक्झाम दिली आणि त्यात नेताजी 4व्या क्रमांक पटकावला होता. त्यावेळी गव्हर्नरला भेटायला जाताना सोबत छत्री घेऊन जाण्यास मनाई होती, परंतु सिव्हिल परीक्षा पास झाल्यावर नेताजींनी अशा प्रकारचा तुघलकी फतवा पाळण्यास साप नकार दिला. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या इराद्याने नेताजींनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीला लाथाडले. नेताजींना 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. काँग्रेस पार्टी सोडल्यानंतर 1939 त्यांनी फॉरवर्ड ब्लॅक संघटनेची स्थापना केली. 1921 ते 1941 या काळात नेताजींना विविध कारागृहांमध्ये बंदी म्हणून ठेवण्यात आले. 1941 नेताजींना एका घरामध्ये नजर कैदेत ठेवण्यात आले. त्यांनी वेषांतर करून त्यातून सुटका करून घेतली आणि कारमधून कोलकात्यावरून ते गोमोहला पोहोचले. गोमोह तेथून ट्रेन पकडून त्यांनी पेशावरमध्ये जाऊन टाकले. पुढे पेशावर ते काबूल हा प्रवास पायी डोंगर रांगांतून केला. त्यानंतर पुढे पुन्हा वेषांतर करून मॉस्को मार्गे जर्मनीपर्यंतचा प्रवास करत ते अडॉल्फ हिटलरला जाऊन भेटले. 1943 जेव्हा नेताजी बर्लिनमध्ये वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी आझाद हिंद रेडिओ आणि फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. 1943 नेताजींना जपानहून आमंत्रण आले. जर्मनीहून जपान व्हाया मादागास्कर असा सबमरीनमधून प्रवास करत ते जपानला पोहोचले. अशा मोठ्या प्रवासयात्रा म्हणजे नेताजींसाठी जीवनावरचं संकट असे, पण आपल्या हुशारीने ते या यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करत असत. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींना सिंगापुरात अर्जी हुकूमत ए आझाद हिंदची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला जय हिंदचा नारा आजही भारतीयचा राष्ट्रीय नारा बनला आहे. द्वितीय महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेन फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी हुकूमत ए आझाद हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. 6 जुलै 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधींना उद्देशून केले. या भाषणात नेताजींनी गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गांधींच्या अहिंसावादी लढ्याला विरोध होता, कारण त्यांचे ठाम मत होते की रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे. पण त्यातच केवळ वैचारिक मतभेद होते, अन्यथा ते एकमेकांचे चांगले सहकारी होते. 1944 अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधीजींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमानातून मंचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधीच कोणाला दिसलेच नाहीत. 23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या दोमेई वृत्तसंस्थेने जगाला कळवले की 18 ऑगस्ट रोजी नेताजींचे विमानातून तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींच्या इस्पितळात निधन झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे आजवर न उलगडणारं कोड आहे. भारत सरकार देखील हे प्रकरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. असं म्हटलं जातं की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, परंतु त्यांच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळाले नाहीत. याचं कारणामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक मृत्यू एक रहस्य बनून राहिला आहे. 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले, परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करत हा पुरस्कार काढून घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची भारतीय इतिहासातील ही एकमेव घटना आहे. काही अभ्यासक आणि जाणकार असे मानतात की जर फाळणीवेळी नेताजी भारतात असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत अखंड राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा देत भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना हृदयापासून सलाम. अशा प्रकारे आणखीही महान व्यक्तीबद्दल माहिती घेऊन पुढे येतो मी. खालील डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या अँड्रॉइड ॲपची लिंक दिली आहे, क्लिक करून डाउनलोड करू शकता. धन्यवाद, लवकरच भेटू.